चैप्टर 3 पाठ 3 एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
ग
चलो चल पकड 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 कॅच 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 पकड.
मी अमय, मी इथे नवीन आहे, C52 मध्ये राहतो. ए मी पण खेळू.
हा ये ना, तसं पण आमच्यामध्ये एक फिल्डर कमी आहे.
कॅच
सही झेल घेतलास रे.
मी चिन्मय.
आणि मी रोहन, मी पण सी विंग मध्ये राहतो.
हाय अमय. मी अभय. सही कॅच घेतलास रे तू, नाहीतर हा केदार नुसता कोंबडी पकडत असतो. बघा
स्वतःला जसा काय सचिन तेंडुलकर समजतो तू.
हो
अरे अरे काय मस्ती करताय.
मी अंकित. हाय मी साहिल. आणि हा आपल्या सोसायटीतला क्रिस खेल.
ए गपे. हाय अमय. मी वैभव. आम्ही रोज संध्याकाळी खेळतो, तू पण येत जा.